विजय माल्ल्याच्या केसमध्ये असं तर नाही झालेलं ना की मला अशी फार शंका वाटते की त्यानं ते 7,000 काय करोड रुपयाचे लोन घेतले बँकांकडनं, एअरलाईन चालू केली, एअरलाईन खूप आणि चांगली चालली होती असं म्हणतात किंवा ती नावाजलेली सुद्धा होती. मी स्वतः चार मला जर ऑप्शन असतील पुण्यातनं कुठं जायला तर मी नेहमी किंगफिशरच घ्यायचो. त्याच्या मागची कारणंही बरीच आहेत आणि अनेक आहेत, पण असं सगळं असताना तो धंदा बसला आणि आता सगळे विजय माल्ल्याच्या मागे लागलेत, कारण तो आहे ते त्याच्याकडे जे काय बाकीचे उरलेले पैसे आहेत बाकीच्या धंद्यातनं ते तो शो ऑफ करतोय, ते खूप तो दाखवतोय.
हो म्हणजे हा दृश्य स्वरूपात अनेकांना तसं वाटू शकेल, पण त्याच्यातले दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की विमान वाहतूक हे नेहमी आजबट्ट्याचा राहिलेला आहे जगामध्ये. पॅन एम सारख्या आणि अनेक कंपन्या सांगता येतील की ज्या पूर्णपणे बुडीत खात्यामध्ये निघाल्या, याचं कारण विमानाचे खर्च हे खूप वरखाली होत असतात, आंतरराष्ट्रीय संबंध त्याला बरेच असतात त्याला, त्यामुळे विमान हा व्यवसाय नेहमी हा काटकसरीने करायचा व्यवसाय आहे. हा माणूस मात्र विमान व्यवसाय हा आपण इतका प्रचंड उधळपट्टीचा व्यवसाय आहे, स्वतःच्या फायद्यासाठी अन्य काही मौज मजा करण्या या व्यक्तीने त्याच्या कंपनीच्या विमानात मारलेल्या फेऱ्या यांचा तपशील बघितला तर किंगफिशर विमान कंपनी इतके दिवस चाललीच का असा प्रश्न पडू शकेल. कारण यांनी जी काही उधळपट्टी केलेली आहे विमानांमध्ये ती चालू शकत नाही, तितका तुम्ही परतावा तुम्हाला मिळत नसतो. आणि ज्या वेळेला तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावरती वरती जात असतात त्यावेळेला तुम्हाला ही काटकसर कमी करावीच लागते. त्याच वेळेला नेमकी किंगफिशर बाजारामध्ये आली, त्यावेळेला तेलाचे भाव $100 $1,200 पर्यंत होते, आता ते $30-40 पर्यंत आलेले आहेत. त्यावेळेला काटकसर करायच्याऐवजी हा माणूस उधळपट्टी करत गेला आणि हळूहळू ते चक्र मंद होत गेलं आणि नंतर ते थांबलंच. कारण भारतातले सगळे जे मध्याचे उत्तम जे काही ब्रँड आहेत ते सगळे युबीचे आहेत, म्हणजे पैसा युबी मिळवत होती आणि ती वडिलोपार्जित संपत्तीतनं त्याला मिळालेली होती आणि दुसरी ती कंपनी त्यांनी स्वतः तयार करून उभी करायचा प्रयत्न केला, जिथे तो अयशस्वी ठरला. कारण तो ठरणारच होता, कारण ज्यासाठी एक आर्थिक शहाणपण आणि एक सामंजस्य लागते ती या माणसाकडे कधीच पहिल्या दिवशी.
मला मग याच्या पर्सनॅलिटीकडेच वळायचंय, म्हणजे नुसतं विजय माल्ल्या नाही पण त्याच्यासारख्या इतर लोकांच्या. दॅट्स व्हॉट विल टेक अप इन जस्ट अ बिट. माझ्याबरोबर आहेत गिरीश कुबेर, लोकसत्ताचे संपादक.